पहिले इतिहास अध्याय 13. दाविदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला. मग दाविदाने इस्रायलमधील सर्व मंडळीस म्हटले, तुम्हास जर हे योग्य वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याच्याकडून हे असेल तर आपले भाऊ इस्रायलच्या सर्व प्रदेशात राहिलेले आहेत त्यास आपापल्या नगरात व खेड्यात त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांना आपणाकडे एकत्र जमण्यास त्यांच्याकडे दूत पाठवू. आपल्या देवाचा कोष आपणाकडे पुन्हा आणू. शौल राज्य करत असताना आपण त्याचा शोध केला नाही. तेव्हा सर्व मंडळीने या गोष्टी करण्याची सहमती दिली, कारण ती गोष्ट सर्व लोकांच्या दृष्टीने बरोबर होती. किर्यात यारीमहून देवाचा कोष आणण्यासाठी दाविदाने मिसरमधील शिहोर नदीपासून लेबो हमातच्या प्रदेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्रायल लोकास एकत्र जमवले. करुबांवरती राहणारा देवाचा कोष, ज्याला परमेश्वर देवाचे नाव ठेवले आहे, तो यहुदातील बाला म्हणजेच किर्यात यारीम इथून आणावा म्हणून दाविदासह सर्व इस्रायली तिकडे चढून वर गेले. मग त्यांनी देवाचा कोष अबिनादाबाच्या घरातून काढून तो नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अय्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते. दाविद आणि इस्रायल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुती गीते गात, वीणा, सतार, डफ, झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते. किद्रोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहोचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोष धरण्यास हात पुढे केला. तेव्हा परमेश्वराचा उज्जावर कोप भडकला व उज्जाने कोशाला हात लावला म्हणून त्याने त्यास मारले आणि तेथे तो देवासमोर मेला. परमेश्वराने उज्जाला असा मार दिला याचे दाविदाला वाईट वाटले. तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जा असे आहे. दाविदाला त्या दिवशी देवाची भीती वाटली. तो म्हणाला, आपल्या घरी मी देवाचा कोष कसा आणू? त्यामुळे दाविदाने दाविद नगरात तो कोष आणला नाही, पण तो ओबेद अदोमी गित्ती याच्या घरात एका बाजूला नेऊन ठेवला. मग देवाचा कोष ओबेद अदोम याच्या घरात 3 महिने राहिला. परमेश्वराने त्याच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला आशीर्वादित केले.